नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. दिल्ली इथं झालेला वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं आज 7 गडी राखून जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला अवघ्या 58 धावांची आवश्यकता होती. या विजयासोबतच भारतानं 2 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. भारतानं पाकिस्तानला दहशतवाद, हिंसाचार, धर्मांधता, असहिष्णुता आणि अतिरेकी वादाचे स्रोत म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या उपनिवेशीकरण समितीला संबोधित करताना भारताचे संसदीय प्रतिनिधी एन के प्रेमचंद्रन यांनी पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन थांबवावं अशी मागणी केली. पाकव्याप्त काश्मीरमधले लोक दडपशाही, क्रूरता आणि संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरुद्ध उघडपणे बंड करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं प्रेमचंद्रन यांनी स्पष्ट केलं. देशात चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 6.33% वाढून जवळपास 12,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. प्राप्तिकर विभागानं ही माहिती दिली. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर या कालावधीत निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन अंदाजे 5,00,000 कोटी तर बिगर कॉर्पोरेट कर संकलन अंदाजे 6,50,000 कोटी रुपये झालं. मात्र परतफेड जारी करण्यात 16% घट होऊन 2,00,000 कोटी रुपये झालं असल्याचं विभागानं सांगितलं. 2025 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकीर, फिलिप आगिओ आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषामुळे कशा रीतीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात या विषयावर आगिओ आणि हॉविट यांनी लेख लिहिला होता. त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून विभागवार बैठका सुरू आहेत. त्यानुसार काल अमरावती विभागाची बैठक झाली. शक्य तिथं महायुती म्हणून निवडणूक लढवण्याला पक्षाचं प्राधान्य आहे, मात्र त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये असे निर्देश देण्यात आले असून महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. अन्नपदार्थ तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी लवकरच विभाग स्तरावर 6 आणि मुंबई शहरात 2 प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. नाशिक इथं काल सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबवली जात असून यात संशयास्पद माव्यापासून तयार करण्यात येणारी मिठाई आणि भेसळयुक्त दुग्धजन्य अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी ही दीक्षा घेतली असल्यामुळे विजयादशमीला हा दिवस साजरा केला जातो. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुगम संध्या तसंच बुद्धवंदनेचा कार्यक्रम होणार आहे. दिवाळीनिमित्त समाज माध्यमांवर विविध कंपन्यांकडून सवलती दिल्या जात आहेत, मात्र खरेदी योजनांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारे सायबर चोरटेही सक्रिय झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातल्या मोरंबा गावात अवैध दारू निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनाचं औचित्य साधून बीड इथल्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात काल शपथग्रहण समारंभ आणि अग्निशमन प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं. अधिकारी, कर्मचारी आणि आपदा मित्र मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. 2 वेळा आशियाई विजेती राहिलेल्या भारताच्या ज्योत्स्ना चिनप्पानं जपान ओपन 2025 स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. ज्योत्स्ना हिनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत इजिप्तच्या 3रा मानांकित हया अलीला पराभूत करून पीएसए चॅलेंजरमधील तिच्या प्रभावी कामगिरीचा शेवट केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.